नमस्कार, रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आरजे सिद्धी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या भारतीय अस्मितेची प्रतीके या कार्यक्रमात. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण राष्ट्रीय पुष्प कमळ याची प्रतिकात्मकता जाणून घेणार आहोत. मागच्या भागामधून आपण राष्ट्रीय पुष्प कमळ याविषयी माहिती जाणून घेताना मागच्या भागातील राष्ट्रीय प्रतिकात्मकता जाणून घेतली. आता आपण जाणून घेऊयात आजच्या भागातील राष्ट्रीय पुष्प कमळ याविषयीची प्रतिकात्मकता. जळ आणि कमळ यांची एकरूपता प्राचीन भारतीय परंपरेने जशी अधोरेखित केली तसेच भूमीचे प्रतीक म्हणून देखील तिने कमळाचा गौरव केला. भूमी म्हणजे आदिमाता. भूमीची प्रतिनिधी असलेली स्त्री आणि कमल पुष्प यांच्यातली एकात्मकता प्राचीन भारतीय साहित्यात अनेक ठिकाणी प्रकट झालेली आहे. कमळाला मिळालेले हे गौरवाचे स्थान वर्णन करताना एका संस्कृत कवीने म्हटले आहे, लक्ष्मी ही स्वयं निवासित त्वयी लोकधात्री मित्रेण चापी विहोत असती दृढोह नुराग वंदेव गायती गुणांस्तव चंचरिक क पुंडरिक तव साम्य मुरी करोती. प्रत्यक्ष लोकधाते लक्ष्मी तुझ्या ठाई निवास करते. विश्वाचा मित्र असलेल्या सूर्याने देखील तुझ्याविषयी गाढ अनुराग हा बाळगलेला आहे. एखाद्या भाटाप्रमाणे भ्रमर तुझे गुणगान करत आहेत. हे कमला, तुझ्या या भाग्याची बरोबरी कोणी करू शकेल? कमळ हे पृथ्वीचे प्रतीक असल्यामुळेच ते सूर्याच्या अनुरागाला पात्र ठरलेले आहे. सूर्य म्हणजे देव आणि पृथ्वी ही त्याची प्रियतमा. या दोघांच्या मिलनातूनच विश्वनिर्मिती झाली अशी इथल्या प्राचीन परंपरेची धारणा आहे. कमळ आणि पृथ्वी एकच रूप असल्यामुळे सूर्याच्या दिशेने कमलरूपा पृथ्वी फुलून येते असा विश्वास या परंपरेने बाळगलेला आहे. सूर्य आणि चंद्र हे दोघेही देवलोकीचेच प्रतिनिधी असल्यामुळे सूर्य आणि चंद्राच्या दर्शनाने फुलणारी कमळ ही वैदिक परंपरेच्या लेखी पृथ्वीशी सतत साधर्म्य सांगत राहिले. पृथ्वी आणि स्त्री या दोघांचे प्रतीक बनून राहिलेले आहे आणि पृथ्वी आणि कमळ यांच्यातले श्री सुक्तात प्रकटलेले नाते डॉक्टर ढेरे यांनी लज्जागौरी या ग्रंथात उलगडून दिलेले आहे. श्री सुक्तातील श्री ही भूदेवी म्हणजेच पृथ्वी आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यानुसार कर्दमामुळे प्रजावती होणारी अर्थात कर्दमेन प्रजाभूता, ज्यामुळे स्निग्ध होणारी अर्थात आपह सर्जंतु स्निग्धानी आणि आद्रा अशी ही देवता म्हणजे निश्चितपणे भूमी आहे. तिच्या गजलक्ष्मी रूपाची आठवण हस्तिनाद प्रबोधिनी या विशेषणातून होते. गज म्हणजे हत्ती आणि हत्ती हे मेघाचे प्रतीक मानले जाते. मेघाच्या गडगडाटीमुळे जी मोहरते ती इतर कोणी नसून पावसाची वाट पाहणारी भूमी आहे यात देखील शंका नाही. भारतातील जमीन प्रामुख्याने भात पिकवणारी असल्यामुळे श्री सुक्ताच्या रचनकाराने करिष्णी अर्थात शेणखताने युक्त हे विशेषण वापरून या भूदेवीची ओळख ही स्पष्ट केलेली आहे. हिरण्यवर्ण्या हिरण्यप्राक्रा गंधद्वारा या विशेषणांद्वारे त्याने ऐनबहारात असलेल्या भात शेतीखालच्या सुगंधित भूमीचे दर्शन आपल्याला घडवलेले आहे. ही अन्नदाता भूमीच धनधान्याची समृद्धी देणारी लक्ष्मी आहे. अशा लक्ष्मीला श्री सुक्तकाराने कमलासनावर बसवलेल्या अवस्थेत अर्थात पद्मस्थितात पाहिले आहे. तिचा वर्णही त्याला कमळाप्रमाणे पद्मवर्ण वाटतो. ही लक्ष्मी किंवा भूदेवी म्हणजे प्रत्यक्ष कमळवेल अर्थात पद्मिनी आहे आणि तिच्या गळ्यात कमळांच्या माळा शोभता आहेत अर्थात त्या पद्ममालिनी आहेत असे त्याने तिचे वर्णन केलेले आहे. श्री सुक्ताला जोडूनच असलेल्या लक्ष्मी सुक्तात तर पृथ्वी आणि कमळ यांच्यातल्या अनुबंध अधिक थेट आणि स्पष्ट आहे. याविषयीचा एक श्लोक आता आपण जाणून घेऊयात. पद्मन्नने पद्म उरु पद्माक्षी पद्मसंभवे तमने भजसी पद्माक्षी येन सौख्यम लाभ्यम्यहम पद्मनेने पद्मिनी पद्मपत्रे पद्मप्रिये पद्म दयालक्षती विश्वप्रिये विश्व मनोनुकूले त्वा पादपद्मम मयि सन्धिस्थव सरसी जन्नीलये सरोजहस्ते धवल तारांशुकगंध माल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवन भूतिकार प्रासिद मह्यम. याचा अर्थ, हे कमलमुखी जिच्या मांड्या या कमलासारख्या मुलायम आहे अशा कमलनयन कमळ जे ज्यामुळे मला सौख्य लाभले आहे असे काही मला दे. हे कमलमुखी कमले, हे कमलपात्र रूढ, हे कमलप्रिये, हे कमलदलनयने, विश्वप्रिय, विश्वाला आवडणारा देवते, तुझे चरणकमल माझ्या ठाई ठेव. हे कमलवासिनी, कमलधारिणी, तू शुभ्र आणि तलम वस्त्रांनी आणि गंधमालांनी सुशोभित झालेली आहे. हे भगवती हरिवल्लभ, हे सगळ्या त्रिभुवनाला वैभव संपन्न करणारी, तू माझ्यावर प्रसन्न हो. अशी कमलरूपा कमला भूमी म्हणजेच श्रीदेवीच्या पुराणात लक्ष्मी आणि भूदेवी अशा दोन रूपात अवतरलेली आहेत. म्हणूनच कमळ हे पृथ्वीच्या रूपात जसे सर्जनाचे निर्मितीचे प्रतीक आहे, तसेच ते लक्ष्मीच्या रूपात देखील समृद्धीचेही प्रतीक आहे. कमळावर विराजमान झालेल्या आणि हातात कमळ धारण करणाऱ्या लक्ष्मीचे भारतीय दैव परंपरेतले महत्त्वाचे स्थान आज देखील अबाधित आहे. अर्थात प्राचीन भारतीय परंपरेने भरपूर पर्जन्यवृष्टी आणि धान्याने आणि वृक्षसंपत्तीने बहरलेली जमीन याच समृद्धीच्या खुणा मानलेल्या आहेत. सर्जनातूनच ही समृद्धी निर्माण झालेली आहे आणि यामुळे सर्जनाचे आणि समृद्धीचे प्रतीक असलेले कमळ भारतीय संस्कृतीत आदराचा आणि गौरवाचा विषय बनलेले आहे. वेदांप्रमाणे पुराणांनीही पृथ्वीचे पद्मरूप हे गौरवलेले आहे. वायुपुराणाने तर पृथ्वी पद्माची कल्पना मांडताना म्हटलेले आहे, अव्यक्त पृथ्वी पद्मम मेरुपर्वत कर्णिकम चतुःपुष्पे समुत्पन्नम व्यक्तम पंचगुणे महत. याचा अर्थ, अव्यक्तापासून पृथ्वी पद्म हे उत्पन्न झालेले आहे. मेरुपर्वत ही त्या पद्माची कर्णिका म्हणजेच बीजकोश आहे. हे चार दिशारूपी पाकळ्यांनी आणि पंचगुणांनी युक्त असे विराट कमळच आहे. पुढे आणखीन एका ठिकाणी वायुपुराणाने पृथ्वी ही विश्वाची माता आहे हे लक्षात घेऊन तिला चराचरस्य लोकस्य योनी असे संबोधलेले आहे. परंपरेच्या लेखी पृथ्वी कमलरूपा असल्यामुळे कमळ हे देखील चराचराची योनी म्हणजेच विश्वाचे उत्पत्तीस्थान ठरलेले आहे. भूमीचे भूदेवीचे एक रूप असणाऱ्या जोगुळांबा, एल्लम्मा, रेणुका, लाजगौरीसारख्या काही देवतांच्या मूर्तींच्या शिरोभागी स्तनांच्या जागी कमल कोरलेले असतात ते यामुळेच. शिवाय त्यांच्या हातात कमळे असतात. मूर्तीच्या शिळेवर कोरली असते त्या शिळेवर देखील कमळे ही गडवलेली असतात. सृष्टीच्या उत्पत्तीविषयीची कल्पना जशी वेदांनी वर्णन केलेली आहे तशीच पुराणांनी देखील केलेली आहे आणि त्यांनी देखील या उत्पत्तीशी कमळाचा संबंध आवश्यक मानलेला आहे. मत्स्यपुराणात असे मानले जाते की विष्णूच्या केवळ इच्छेने ही कमलाकार पृथ्वी निर्माण झाली आणि म्हणूनच तिच्या उत्पत्तीविषयीच्या वर्णनाला देखील पुष्कर असे नाव दिले गेले आहे. सृष्टीची उत्पत्ती ज्या कमळातून झाली ते विष्णूच्या नाभीतून निर्माण झालेला विश्वास प्राचीन भारतीय परंपरेने बाळगल्यामुळे विष्णूचे कमळाशी आणि कमलेशी म्हणजेच लक्ष्मीशी घट्ट नाते जोडले गेले आहे. विष्णूच्या हातात नेहमी कमळ हे दाखवले जाते ते यामुळेच.
पद्मपुराणात देखील विष्णू पूजेतली कमळांची आवश्यकता आणि त्यामुळे मिळणारी समृद्धी अधोरेखित करणारी एक कथा आहे. इतर अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये कमळाचे महात्म्य वर्णन केलेले आहेच. कमलसप्तमी नावाचे एक व्रत देखील आहे. हे व्रत चैत्र शुद्ध सप्तमीला करण्यात येते. सुवर्णाच्या कमळावर सूर्याची प्रतिमा बसवून तिचे दान या दिवशी केले जाते. वैदिक परंपरेतल्या कथांनुसार देवदानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून लक्ष्मी अवतरली तेव्हा तिच्या हातात कमळ होतेच. कमळापाशी एकरूप असलेल्या या लक्ष्मीची पूजा आपण करतो ते सर्जन आणि समृद्धीच्या प्राप्तीसाठीच. गणेशाला देखील कमळ हे प्रिय आहे. भारतीय उपखंडाच्या अलीकडच्या इतिहासापलीकडे तर भगवान बुद्ध कमलासनावर विराजमान झालेले दिसतात. त्याचा पाया देखील खाली कमळावरच टेकलेला दिसतो. कान्होरी, वेरूळ इत्यादी ठिकाणच्या बौद्ध लेण्यांमध्ये कमळाची अनिवार्य उपस्थिती आहे. वेरूळच्या लेण्यात एका ठिकाणी विशाल कमळावर पाय ठेवून बसलेला बुद्ध आणि त्याच कमळाच्या छायेत बसून त्याची प्रार्थना करणारे भक्त हे दर्शवलेले आहेत. सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर देखील कमळ हे आहेच. सांची, उदयगिरी इत्यादी ठिकाणचे स्तूप कमलशिल्पांनी नटलेले आहे. एकूणच भारतीय संस्कृतीच्या गेल्या 5-5.5 हजार वर्षांच्या इतिहासात कमळाचे स्थान हे आढळ असल्याचे दिसून येते. इतर अनेक फुले सुगंध सौंदर्याने युक्त असली तरी विष्णू, लक्ष्मी आणि शारदा या देवांच्या सानिध्यामुळे कमळाला अतिशय महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. सौंदर्याचे प्रतीक म्हणून भारतात देखील आणि भारतीय साहित्यात देखील कमळ हे अजरामर आहे. स्त्रीच्या सौंदर्याचे वर्णन करताना मुखकमल, नेत्रकमल अशी रूपके वर्षानुवर्षे वापरले जात आहेत. देवता किंवा आदरणीय व्यक्तींच्या चरणांना देखील चरणकमल अशी संज्ञा वापरली जाते. जिथे ईश्वराचा वास असतो त्या हृदयाला हृदयकमल असे संबोधले जाते. कमलपत्राला देखील तत्वज्ञानात मानाची जागा आहे. राग, द्वेष, मोह यांसारख्या विकारांपासून दूर राहण्याची शिकवण हे पाण्यात राहून कोरडे राहणारे कमळाचे पान माणसाला शिकवते. साहित्य, संस्कृती, तत्वज्ञान आणि अशा सगळ्याच क्षेत्रात प्रतिष्ठा पावलेले कमळासारखे दुसरे फूल नाही. कालिदास, भृतहरी, पंडितराज, जगन्नाथ, ज्ञानेश्वर अशा सगळ्याच श्रेष्ठ साहित्यिक आणि विद्वानांनी आपल्या लेखनाद्वारे कमळाला अजरामर केलेले आहे. सर्जन, समृद्धी आणि सौंदर्याबरोबरच कोमलता, मृदुता आणि सुखस्पर्शाचे प्रतीक म्हणून भारतीय साहित्यात कमळांचा वारंवार उल्लेख करण्यात आलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करता राष्ट्रीय पुष्प म्हणून कमळाची निवड होणे हे अगदी स्वाभाविकच होते. ही होती आजच्या भागातील राष्ट्रीय पुष्प कमळ याविषयीची माहिती. पुढील भागामध्ये आपण राष्ट्रीय वृक्ष वड याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तोपर्यंत असेच काही वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.